मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसन्दधानि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपस्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्तांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमसुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमावक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचिद्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
या लोकामध्ये दोन पुरुष आहेत, एक क्षर आणि दुसरा अक्षर। सर्व भूत मात्र हा क्षर पुरुष आहे आणि जो कूटस्थ गुप्त भूतमात्रांच्या अंतर्यामी तो अक्षर म्हणून ओळखला जातो। सातव्या अध्याय मध्ये ज्याला परा आणि अपरा प्रकृती म्हणून वर्णन करून सांगितलं, ती अपरा प्रकृती ही क्षर प्रकृती आणि परा प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती पेक्षा श्रेष्ठ पलीकडची अशी, त्याला इथं अक्षर असं म्हटलेलं आहे। 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ सांगत असताना ज्याला क्षेत्र म्हटलं त्याला या 15व्या अध्यायामध्ये क्षर पुरुष म्हटलं, देहाला त्यांनी क्षेत्र असं म्हटलं आणि देहाच्याच आत असणाऱ्या चैतन्याला, जीव चैतन्याला क्षेत्रज्ञ असं त्या ठिकाणी म्हटलं। या ठिकाणी त्याला अक्षर असं म्हटलं, अक्षर पुरुष असं म्हटलं। तसंच 13व्या अध्यायामध्ये जे प्रकृती पुरुष विवेचना आलेली आहे त्या विवेचनानुसार ज्याला प्रकृती म्हटलेला आहे तो इथला क्षर पुरुष आणि ज्याला पुरुष म्हटलेला आहे तो इथला अक्षर पुरुष। 8व्या अध्यायामध्ये अक्षर हा शब्द परब्रह्माकरता वापरलेला आहे, त्याचा आणि इथल्या अक्षर पुरुषाचा काही संबंध नाही। म्हणजे परब्रह्माचा आणि इथल्या अक्षर पुरुषाचा तशा तऱ्हेने काही संबंध नाही, मात्र इथला जो अक्षर पुरुष आहे त्याला म्हणजे जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा तो मी अक्षर परमात्मा या बोधामध्ये जातो, या बोधाला प्राप्त होतो असं म्हणता येईल। पण अक्षर हा शब्द तिथं ज्या अर्थाने वापरला तो आणि इथं वापरलेला आहे तो याच्यामध्ये फरक आहे। अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करम विसर्ग कर्म संज्ञिता असे तिथं शब्द आले। तिथं अध्यात्म हा शब्द देखील मायेला आला, जे ब्रह्माला जेव्हा स्वभाव किंवा अहंभाव निर्माण होतो ब्रह्माच्या ठिकाणी, आपण आहोत अशी भावना हीच कोणी ब्रह्मापासून वेगळी झालेली मीपणाची भावना आणि त्याच्यापासून मूळ माया आणि जगत निर्माण झालं असं तिथं विवेचन आलेलं आहे। हे मी अशा करता सांगितलं की हे किती वेळेला सांगितलं तरी देखील पक्क डोक्यात बसणं गरजेचं आहे. जर नाही तसं पक्क बसलं तर मग आपला अर्थ लावण्यात कुठं घोटाळा होऊ नये म्हणून सांगितलं. अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं जीव चैतन्याला क्षर पुरुष म्हटलेलं आहे आणि घन सुषुप्त अशी जीवाची अज्ञान दशा त्याला अक्षर पुरुष म्हटलेला आहे. त्यामुळं मी आता जे सांगतोय ते आणि ओव्या याच्यातही तुम्हाला फरकच येईल. ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते थोडं वेगळ्याच अंगाने झालेलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते केलेलं असल्यामुळं ते जसं केलं तसं आपण समजून घेणं हे आपलं काम आहे आणि त्यांनी केलेला अर्थ देखील एक ग्राह्य अर्थच धरायला लागेल तशा पद्धतीनेच या अर्थाकडे पाहणं गरजेचं आहे. मागच्या वेळेला आपण ओव्या पाहत होतो, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या संसार रूपी नगरीमध्ये थोडक्या दोन पुरुषांचीच वस्ती आहे, टाची दुपुरुषी. दोनच जण इथं राहतात. जसं एवढं मोठं गगन असेल तरी दिवस आणि रात्र असे दोघंच त्या गगनामध्ये नांदावेत, तसं या संसार रूपी राजधानीमध्ये फक्त दोघांचीच वस्ती आहे. आणखी एक तिसरा पुरुष आहे असं ते म्हणतात, पण त्याचा बोध झाला की क्षर आणि अक्षर या दोघांचीही वार्ता शिल्लक राहत नाही. जर त्याचा बोध झाला, त्याचा उदय झाला हा जो तिसरा पुरुष आहे, तर तो गावे सी खाये दोहिते या संसार रूपी नगरी सकट क्षर आणि अक्षर सगळं संपून टाकतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परी ते तव गोठी असो, पण ती गोष्ट पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे, उत्तम पुरुष असतो अन्य हा म्हणून तो आत्ताचा विषय नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आधी या दोघांबाबत ऐकू जे संसार रूपी गावामध्ये वस्ती करून आलेले आहेत. त्याच्यापैकी एक अंधळा वेडा पंगू आणि दुसरा आहे तो सर्वांगानी पुरता चांगू. तो मात्र अत्यंत रूप संपन्न अवयव धारण करणारा असा आहे, नाकी डोळी नीटस. आणि एक एक अंधळा वेडा पंगू, अंधळा म्हणजे त्याला नेत्रच नाहीत. इथं वर्णन बरोबर आहे, जीव आणि देह असं इथं वर्णन आलेलं आहे. एक अक्षर पुरुष जो आहे तर तो पाहतही नाही, त्याला पाहण्यासाठी देखील दुसऱ्या कोणाची गरज लागते, ती म्हणजे क्षर पुरुषाची. तो केवळ आहे, त्याच्यापाशी तो वेडा आहे असंही म्हटलेलं आहे. तो आपला आपण विचारही करत नाही. त्याचं स्वरूप शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणे प्युअर इंटेलेक्ट असं त्याचं स्वरूप आहे, पण त्याला मत बुद्धी अहंकार नाही, माझी बुद्धी अशा प्रकारे त्याच्यापाशी भाव नाही, त्याच्यापाशी जाणीव आणि नेणीव दोन्ही नाही, त्यामुळे तो वेडा समजा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शिवाय तो पंगू आहे, तो इथून तिथं जात नाही. इथून तिथं जाण्यासाठी त्याला क्षर पुरुषाची मदत लागते. मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्यातल्या जो अक्षर पुरुष आहे त्याला प्रवचन ऐकायचं असेल तर कानांची आवश्यकता आहे, इथपर्यंत येण्यासाठी पायांची आवश्यकता आहे. अशा रीतीने अक्षर पुरुषाला क्षर पुरुषाची कायमच गरज आहे, हे दोघं एकत्रच राहतात. परी ग्राम गुणे संगू घडला दोघा, एका गावात आले आणि ग्राम गुणांनी एकमेकांचा संघ एकमेकांना जडला आणि ते सोबतीने राहत आहेत. त्याच्यातल्या एकाला क्षर म्हणायचं, एकाला अक्षर म्हणायचं आणि या दोघांनीच हा सगळा संसार भरून राहिलेला आहे. आता क्षर तो कोण आणि अक्षर तो कोण त्यांची लक्षणं काय हे सर्व सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. महद म्हणजे मूळ माया, महद अहंकार मूळ मायेच्या ठिकाणी असणारा अहंभाव. महद अहंकारा लागून या धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा, आणि अगदी पात तृणाचं पात. मध्यंतरी भोगावला शिबिराला गेलो होतो, ते गव्हाचं पीक आलंय आणि सकाळी जे पहाटे दव पडलं असेल तर प्रत्येक पात्यावर एक एक मोती जसा असावा तशा प्रकारचं ते दवाचे थेंब उभे होते आणि चमकत होते. ध्यानातून बाहेर पडल्यानंतर सूर्य आलेला होता वर आणि अगदी मोती जसे दिसावेत तसे ते चमकत होते. अशा रीतीने तृणांतीचा तृणाच्याही शेवटचं जे अग्र आहे तिथपासून तिथपर्यंत महद अहंकारापासून ते तृणापर्यंत जे जे काही लहान थोर चालणार चर अथवा स्थिर पण मन बुद्धीला जे गोचर होत जितकं जितकं म्हणून पंचभौतिक आहे जे नाम आणि रूप यांनी सापडतं. प्रत्येकाला नाम आहे रूप आहे आणि गुणत्रयाच्या टांगसाळीतून ज्याची निर्माण ज्याची निर्मिती झालेली आहे भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे ज्या सुवर्णातून भूतमात्र निर्माण होतात. काळाशी जू खेळणे जीही कवडा, काळ ज्यांच्या बरोबर कवड्या घेऊन जुगार खेळतो कोणाचं आयुष्य कधी कोणाचं आयुष्य कधी संपवतो. जाणण्याची विपरीते जे जे काही जाणी जेते ते प्रतिक्षणी निमते होऊन या. प्रतिक्षणी जे जे आपण जाणतो ते नाहीस होत. अगा काढूनी भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे अंग हे बहु हे असो बहु जग नाम जया पै अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे. मगाशी सांगितलं ते अष्टधा प्रकृती अपरा प्रकृती या रूपाने जे दाखवलं जे क्षेत्र द्वारा छत्तीसे भागी केले. छत्तीस विभागामध्ये क्षेत्र म्हणून ज्याचं वर्णन केलं हे मागील सांगो किती. अगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले याच अध्यायाच्या प्रारंभी ऊर्ध्व मूलम अधः शाखा म्हणून जो वृक्ष सांगितला गेला तर त्या वृक्षाच्या योगानी या क्षरपुरुषाचंच वर्णन केलं गेलं. ते आघवेची साकारे कल्पुनी आपण या पुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची. हे जे सर्व आहे ते साकार कल्पुनी आपण पया पुरे या नगरामध्ये जे साकार म्हणून दिसत आहे ते एक चैतन्यच साकार साकारत्वाला आलेला आहे. जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. मग क्षोभला समारंभे घाली तेथ का सलिली असतची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत होऊनि तैसे द्वैत घेते. अर्जुना गा या परी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. या अशा प्रकारच्या नगरीमध्ये साकार रूपाने येऊन आत्माच खरा पण आत्मविस्मृतीची निद्रा जिथं घेतो स्वतःला पूर्ण विसरला आत्मविस्मृत झाला पै स्वप्नी शेजार देखीजे मग पहुडणे जैसे तेथ कीजे. स्वप्न आहे पण त्या स्वप्नामध्ये परत एक शयनगृह पाहिलं जे आपण आपल्याच बेडरूम मध्ये झोपलेलं आहे. स्वप्न पडल्यावर आपलीच बेडरूम आपण पाहतो आहोत आपलाच बिछाना पाहतो आहोत आणि त्या बिछाण्यावर आपण झोपलेले आहोत. स्वप्नात स्वप्न पाहतो आहे, झोपण्याचं झोपलेलाच आहे. तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी, तसे या देहपुरामध्ये आत्मा या प्रकारे झोपलेला आहे. पाठी तिये निद्रेचे नि भरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. आणि त्या निद्रेच्या भरामध्ये आत्मविस्मृती, आत्मविस्मृतीमध्ये जे दिसत, आत्मविस्मृती हेच स्वप्न, पण आत्मविस्मृतीमध्ये परत अजून एक स्वप्न जसं पडावं आणि त्याच्यामध्ये आपण सुखी आपण दुःखी असं स्वतःला समजत जावं. पाठी तिये निद्रेचे नि भरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहम ममतेचे थोरे वोसणाये साधे. मग तो बरळायला सुरुवात करतो की मी किती सुखी, माझ्यासारखा कोणी सुखी नाही, किंवा कोणी कोणी किती दुःखी असतात. एक जण मला म्हणायचे, आमचे नातेवाईक होते, त्यांना म्हंटल कधी काय कसं चाललंय, काय सांगू, सुख अगदी टोचतंय म्हणे मला, असं म्हणायचे बर का, सुख अगदी टोचतंय, कुठं दुःख नाहीच. माझी छान नोकरी, बायकोची नोकरी, घर व्यवस्थित आहे, मुलगा चांगला शिकतोय, बरं ती नोकरीही अशी आहे. तेव्हा ते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होते नोकरीला, तेव्हा याचा अर्थ आत्ताचा काळ बँकांमध्ये नोकरीचा जो आहे तसा नव्हता. साडेपाच पर्यंतचा वेळ झाल्यानंतर मग मागं विचारायचं की एवढं एवढं काम राहिलंय, थांबू का जाऊ असं विचार. थांबा म्हटलं नुसतं शब्द आला की पहिली ओव्हरटाईमची स्लिप द्यायची आणि कामाला सुरुवात करायची. सुख अगदी टोचतंय म्हणायचे. आणि त्यांची इतकी इतकी पिछेहाट झाली नंतरच्या जीवनात की बोलायची सोय नाही. कोणीतरी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, त्यांना अटक झाली, नोकरी गेली, मुलाच्या मनावर परिणाम झाला, मधल्या काळामध्ये त्याचं शिक्षण नीट झालं नाही, आणि सगळं बघता बघता कुठल्या कुठं कोलमडून गेलं. त्यांची प्रकृती बिघडली, खूप मनस्ताप झाला, आणि चालायला देखील प्रॉब्लेम, एवढं वजन वाढलं. त्या मनस्तापाच्या दरम्यान जो शरीरावर परिणाम झाला त्यामुळं वजनच त्यांचं वाढलं, किंवा आणखी काही विकार असेल. आणि मग गेलं की ते या खोलीतून त्या खोलीत जाताना देखील पाय अक्षरशः सरकवत चालायला लागले. म्हणाले की किती माझं काहीतरी बोलणं चुकलं, मी म्हणायचो की सुख टोचतंय, आता मला या दुःखाची टोचणी अगदी नको झाली आहे असं म्हणायचंय, पण काही नाही, तसेच गेले. ती परिस्थिती त्यांची सुधारलीच नाही. पाठी तिये निद्रेचे नि भरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहम ममतेचे नि थोरे वोसणाये साधे. हा जनकू हे माता, हा मी गौर हीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना, हा माझा पिता ही माझी माता, हा मी गोऱ्या रंगाचा, किंवा हीन अंग असणारा हीनांग, पुरता हीनांग अत्यंत कुरूप असणारा असा मी, किंवा सुंदर असा मी, पुत्र वित्त कांता माझे हे ना, माझा पुत्र माझी संपत्ती माझी पत्नी इत्यादी, हे सगळं माझं माझं अशा प्रकारे. मी एका लग्नाला गेलो होतो, तर तिथं त्यांना सहज विचारलं, फार पूर्वी त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये होता, तर त्यांना विचारलं की तुमचा मुलगा कुठं दिसत नाहीये, त्याचं नाव वसंता होतं, वसंता कुठं दिसत नाहीये. तर तो वसंता एकदम रुबाबदार, फार उत्तम दिसायला असा तो झालेला होता. 10 वर्ष लोटली ती, तो जवळपास 30 होता. तो काय म्हणे, तो पायजमा झब्बा घातलेला, दोन गुंड्या सोडल्यात झब्ब्याच्या, दुःशासनासारखा चालतोय ना म्हणे तोच वसंत. असा माझेपणाचा देखील केवढा अभिमान असतो आणि दुःशासनासारखा. म्हणजे आपलं आपलं असं सांगताना देखील माणूस केवढ्या भराला पोचलेला असतो. ऐसिया वेघोनी स्वप्ना अशा स्वप्नाला चिकटून झोपलेला आहे आपल्याच गादीवर. तिथं स्वप्न पडलं आणि स्वप्नात परत आपल्याच गादीवर आपण झोपलोय असं स्वप्न पडलं. ही मालिका लक्षात का? ज्ञानेश्वर आणि त्या स्वप्नात आपण मी गौर किंवा हिनांग पुरता अतिशय कुरूप किंवा काय असेल चांगला माझी पत्नी वगैरे पती मुलं असं अशा प्रकारे सगळं पाहतो. किती मी सुखी किती मी दुःखी असं म्हणतोय. ऐसिया वेघोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची या राना. तसा मूळ परमात्म स्वरूप असलेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कोण मी नेणसी काय आहे मृत्तिकेची खंती काय करीतोसी. विवेकानंद म्हणायचे अमृतस्य पुत्र हा तू मुळात अमृत असा आहेस. तू मरणारा नाहीस रड्या नाहीस. पण मग स्वप्नात आत्मविस्मृती झाली आणि आत्मविस्मृतीमध्ये परत संसार नावाचं अजून एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामध्ये असणारे पुराणामध्ये मी एक कथा अशी ऐकलेली होती की एका राजाला त्याचा मुलगा त्याचा अपमृत्यू झाला. वयाच्या 14व्या वर्षी राजाचा मुलगा मेला गेला. तर राजाने आपण केलेली काय पाप आहेत आठवली. ऋषींना विचारलं काही नाही. मुलाचं काय जातक आहे तर मुलगाही जाण्याचा काही प्रश्न येत नव्हता. तो चुकून नेला गेला असं ऋषींनी सांगितलं. ज्यांनी जातक त्याचं पाहिलेलं हा मरायला नको होता असं म्हणतात. की राजा यमधर्माकडे गेला तर यमधर्म देखील म्हणाला की चूक झाली हे खरं आहे आमच्या लोकांकडून चूक झाली. याला नेहला नको होता तो नेहला गेला. त्याला परतही पाठवता येईल त्याला विचारा म्हणून यमधर्मानी त्याच्याशी गाठ घालून दिली. तर तो म्हणाला की आता इतक्या वरून मला माझे शेकडो आई वडील दिसत आहेत आतापर्यंत झालेले. तुम्ही कोणत्या जन्मातले माझे वडील होतात असं तो वडिलांना विचारायला लागला. त्याच्याऐवजी मी जिथं आहे तिथं बरा आहे. ऐसिया वेघोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची या राना तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुष गा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा स्वप्नांना चिकटून भव स्वर्ग भव स्वर्ग अशा येरझाऱ्या घालणारा घालणार जे चैतन्य जीव चैतन्य त्याला क्षर पुरुष असं म्हणायचं. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे जया बोलणे मग जीवू का म्हणे जिये दशेते. जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे. क्षेत्रज्ञ या नावानी ज्याला जो ओळखला जातो. जग जीवू का म्हणे जिये दशेते. जग ज्याला जीव दशा असं म्हणतात म्हणत जो आपल्या स्वतःला आपण वस्तुतः अज अमर अव्यय अविकारी अविनाशी जन्म मरण रहित असा असताना जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे सर्व भूतांच्या ठिकाणी वस्ती करून राहतो तो आत्मा बोलीचे क्षरे पुरुष नामे, त्या त्या आत्म्याला क्षर पुरुष असं म्हणतात. ऐकताना गोंधळ होऊन देऊ नका बर का. ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीने निरूपण करतायत त्या पद्धतीने आपण बोलतोय. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता. खरं म्हणजे तो पूर्ण आहे वस्तुस्थितीमध्ये. जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे, तो पूर्णच आहे. म्हणून खरं म्हणजे त्यामुळं त्याला पुरुषता, क्षर पुरुष असं म्हटलेलं आहे. कारण तो मुळात पूर्णच आहे. वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे, आणि त्याबरोबरच देहरूपी पुरामध्ये पुरुष नामाने तो निजलेला देखील आहे. त्याला आत्मविस्मृती देखील झालेली आहे. आणि क्षरपणाचा नाथीला आळू यया ऐसेनी आला, नाशिवंतपणाचा त्याच्यावर आरोप झाला. वस्तुतः तो जात नसताना, तो मरत नसताना देह सोडल्यामुळे तो मेला असं म्हटलं गेलं ज्याला. जे उपाधीची आतला म्हणून या, कारण त्यांनी देहाच्या उपाधीचा आश्रय घेतलेला होता, त्यामुळं त्याला तो मर्त्य आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं गेलं. जैसी खळाळीची या उदका, सरसी आंदोळे चंद्रिका. खळाळीची जी लगबग असते, खळखळ खळखळ वाहणारं पाणी, त्या पाण्यामध्ये चंद्राचं पडणारं प्रतिबिंब किंवा चंद्रिकेचं पडणारं प्रतिबिंब, तर ती जशी आंदोळते हलते चंद्रिका, तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे, तशा प्रकारे तो विकारवान उपाधीच्या योगानी विकारवान झाला असं दिसतं. का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तई सरिसीची भ्रंशे. पण हा जो खळाळ आहे तर तो आटला, तो झरा आटला, ते खळाळणारं पाणी थांबलं, बंद झालं. तर त्याच्यावर आंदोळणारी चंद्रिका ती कुठं गेली? तीही नाहीशी झाली. पण नाहीशी झाली याचा अर्थ मूळ स्वरूपाने उरली. ती पाण्यात जी भासत होती ती फक्त आता दिसे नाशी झाली. तैसा उपाधी नाशी न दिसे औपाधिकू. तसं उपाधीचा नाश झाला, देहाचा नाश झाला, पण या क्षर पुरुषाचा म्हणजे आत्म्याचा नाश झाला असं म्हटलं जातं. पण त्याचा नाश होत नाही. ऐसे उपाधीचे नि पाडे क्षणिकत्व याते जोडे. उपाधीमुळं याला क्षणिकत्व आल्यासारखं वाटतं. तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम. त्यामुळं त्याच्या ठिकाणी जे विनाशित्व दिसत त्यामुळं त्याला हा क्षरणार आहे, झरणार आहे, नाहीसा होणार आहे असं म्हटलं जातं जीवाला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा अत्यंत अप्रतिम आहे, हा अर्थ दुसऱ्या कोणी केलेला नाहीये. क्षर पुरुष जीव चैतन्याला म्हणायला पाहिजे. बाकीच्या सगळ्यांनी असा अर्थ केलाय की देह क्षर, तो निर्माण होतो, वाढतो, खचतो, मृत्यू पावतो. ते असं म्हणतात देह गेल्यामुळं त्याच्यातला जीव गेला असं म्हटलं जातं. वस्तुतः जीवाला मृत्यू नाही, पण तो क्षर आहे असं म्हटलं जातं. लॉजिक समजून घ्या. एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी. आता अक्षर पुरुष काय ते सांगतो. तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा. अक्षर पुरुष कोण? तर सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत जसा मध्ये आहे हे पुराणांच्या दाखल्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे असं लक्षात घ्या. मेरू पर्वत हा जसा मध्ये वर्णन केलेला आहे इतर पर्वतांच्या तुलनेने मध्ये आहे असं ज्याच्याबद्दल सांगितलं जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी ही न भेदे तिही भागी. तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग या भेदांनी विभागला जात नाही. तैसा दोही ज्ञाना ज्ञानांगी पडेना जो ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही बाजूला जो जात नाही असा तो अक्षर पुरुष असं ते म्हणतात. त्याला ज्ञान म्हणायचं का तर तो ज्ञान स्वरूप नाही. मग त्याला अज्ञान तरी म्हणावं तर आपल्या अज्ञानाची देखील त्याला माहिती नाही. ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळ जे नेणणे ते चिते रूप. यथार्थ ज्ञान म्हणजे जे आहे तसं ज्ञान. हा जो अक्षर पुरुष आहे हा अक्षर पुरुष परमात्म्याच्या संदर्भातल्या यथार्थ ज्ञानानी त्याच्याशी एकही होऊ शकत नाही, एकरूपताही पाहू शकत नाही. ना अन्यथात्वे दुजे घेणे आणि अन्यथा ज्ञान म्हणजे संसार ज्ञान. बर का, अन्यथा ज्ञान म्हणजे जगत, बाकी काही नाही. हे शास्त्रीय शब्द आहेत, याला घाबरायचं कारण नाही. एक परमात्मज्ञान आणि त्या परमात्मज्ञानाच्या व्यतिरिक्त असणारी जी ज्ञान ती सगळी अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञान म्हणजे जगत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, झाड, डोंगर, दऱ्या, मनुष्य, स्त्री, पुरुष, पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग इत्यादी, हे सगळं अन्यथा ज्ञान. हे अन्यथा ज्ञान अशा करता की एक परमात्माच सर्व नटलेला असताना आम्हाला ते परमात्मा आहे अशा प्रकारे दिसत नाही. परमात्म्यापेक्षा अन्य वस्तू दिसते म्हणून ते अन्यथा ज्ञान. परमात्मज्ञानानी हा अक्षर पुरुष परमात्म्याशी एकही होऊ शकत नाही, एकरूपताही साधू शकत नाही आणि स्वरूपानी तो भ्रांतीच्या निद्रेच्या किंवा घनसुषुप्त अज्ञानाच्या दशेत असल्यामुळं त्याला अन्यथा ज्ञानाचा देखील पत्ता नसतो. जगत देखील जगत म्हणून त्याला भासत नाही. ऐसे निखिळ जे नेणणे असं शुद्ध शुद्ध काय नेणणं म्हणजे अज्ञानाची स्थिती तेची ते रूप. पासुता निशेष जाये ना घट भांडादी होये तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. हे काही काही शब्द जसं आपण इंग्रजी मध्ये म्हणतो ना की हा शब्द मला गेलेला नाही अजून, असं जसं आपण म्हणायचो ना तर तसा तशी ही भानगड आहे ज्ञानेश्वरीची की कितीतरी शब्द आपल्याला गेलेले नसतात, आपल्याला माहीतच नसतात ते. पासुता म्हणजे मातीपणा. बर का, मातीचा पासुता निशेष जाये त्याचा मातीपणा जो आहे तो संपूर्ण गेलेला आहे. बघा काय म्हणतात, ना घट भांडादी होये. पण मातीपणा जरी गेलेला असला तरी अजून त्याच्यापासून गाडगं, मडकं, रांजण अशा प्रकारचा कोणताही मातीचा पदार्थ भांड अजून निर्माण झालेलं नाहीये. पण मातीही नाहीये आणि मातीचं भांडही झालेलं नाहीये असा ओला मातीचा गोळा तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे, ती माती आहे का? तर आता ती माती नाहीये, त्याचं भांड झालंय का? तर भांडही झालेलं नाही. अशा मध्यस्थ दशेमध्ये जसा ओला मातीचा गोळा असावा, पै आटोनी गेली या सागरू, मग तरंगुना निरू. आता हे ही उपमा देखील किती ज्ञानेश्वर महाराजांनी आटोनी गेली या सागरू असं म्हटलंय. तुम्ही कधी कल्पना केली आहे सागर आटून जाण्याची? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर समुद्रच आटून गेला तर पाणीही नाही आणि तरंगही नाही. तया ऐशी अनाकारू जे दशा, मग त्या समुद्राची जशी आकाररहित दशा असेल. पार्था जागणे तरी बुडे, किती उदाहरणं देत आहेत बघा समजण्यासाठी. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगडे निहाळणे जे. तो जागा आहे का? जागा नाही, तो झोपलेला आहे. परी स्वप्नाचे काही न मांडे, पण तो जागृतीमध्येही नाही आणि स्वप्नामध्येही नाही. जागृतीत असेल तर तो जागा असतो, असतो की नसतो? तुम्ही आता जागे आहात की नाही? जागृतीमध्ये जागा असतो, स्वप्नामध्येही जागा असतो. तो त्याची जागृतीही गेली पण स्वप्नही नाही, म्हणजे त्याची जागृती निशेष संपली. बरोबर आहे? तो जागृतीतही नाही आणि स्वप्नात जागा असायचा तेही नाही. तैसिये निद्रे म्हणजे अशा सुषुप्ती दशेमध्ये, ही जी सुषुप्त दशा आहे ती एरवी फार चांगली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उदाहरण देण्यासाठी काय जागृती आणि स्वप्नातच फक्त जागृती असते आणि सुषुप्तीमध्ये जागृतीचा संपूर्ण नाश झालेला असतो. प्रत्यक्षात ही जी सुषुप्ती आहे, ही सुषुप्ती तुम्ही समजा 10:30 झोपलात किंवा 11 झोपलात तर 2 ही सुषुप्ती येते. साधारण झोपेनंतर 2.5 तासांनी ही सुषुप्त दशा येते आणि ती साधारण 1.5 तास 1.5 तास चालते. तुम्ही झोपलात तरी देखील शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की झोपलात असं बाहेरून बाह्यातकारी झोपल्यासारखे झालात तरी गाढ निद्रेमध्ये जाईपर्यंत तुम्हाला 2.5 तास लागतात आणि क्रमाने तुम्ही अति गाढ निद्रेत जाता आणि तिथं 1.5 तास 1.5 तास थांबून तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला विचार यायला परत सुरुवात होते. झोपून या 2.5 तासाच्या दरम्यान किंचित विचार असतात, त्याची तुम्हाला जाणीव नसते, नंतर ते आठवत नाहीत आणि सुषुप्त देशेतून बाहेर येताना देखील विचार उठतात. ती झोप चाळवण्याची गोष्ट असते पण खरं त्याच्यानंतर 1-2 तासांनी तुम्हाला लक्षात येतं की आपले अगदीच विचार चाललेले आहेत आणि आपण उठायला पाहिजे. पण ही जी मधली 1.5-2 तासाची जी झोप असते सुषुप्ती, या सुषुप्त अवस्थेमध्ये तुमचं जागणं पूर्ण बुडालेलं असतं. तुमची जागृती तर बुडाली आहे, स्वप्न दशा देखील बुडाली आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तैसिये निद्रे सांगडे निहाळणे जे, त्या निद्रेसारखं अक्षर पुरुषाची अज्ञान घन सुषुप्त अज्ञान दशा, विश्व आघवेची मावळे या स्थितीमध्ये विश्व नावाचा पदार्थ नसतो आणि आत्मबोधू तरी नुजळे आणि आत्मबोध काही प्रतीतीला आलेला नाही. तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम, त्या अज्ञान स्थितीला अक्षर असं म्हटलेलं आहे. सर्वा साडे नऊ वाजले. सर्वा कळी सांडिले जैसे चंद्रपण उरय आवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे. प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत ज्या 15 कळा असतात त्या 15 कळा सोडून दिल्यानंतर पौर्णिमेपासून प्रतिपदेपर्यंतच्या उलट्या सगळ्या कळा सोडून दिल्यानंतर प्रतिपदेच्या पुढे येणारी चंद्राची कळा 16 कळा म्हणजे अवस चंद्र दिसतच नाही अशी स्थिती होते. ज्या सर्व कळा आहेत त्या सगळ्या कळा आता त्यांनी सोडून दिल्या. अशा वेळेला चंद्र आहे की नाही चंद्रपण म्हणजे चंद्राचं अस्तित्व अशा या सगळ्या कळा सोडल्यानंतर अमावस्येच्या दिवशी जसं असावं दिसत नाही पण नाही म्हणण्याची सोय नाही आहे. रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळ पाकात जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामी. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. हरि 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 हरि
श्री राम. पुढील बुधवार या महिन्यातला चौथा बुधवार असल्यामुळे आपलं केंद्र माया अपार्टमेंट येथे संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळात होणार आहे. तसंच या आठवड्यातील बाकी सर्व केंद्र नेहमीप्रमाणे होतील. पुढील ज्ञानेश्वरीचं प्रवचन एकदम 12 फेब्रुवारीला होणार आहे, कारण नंतर 5वा बुधवार येणार आहे. नंतर आपला एक मोठा उत्सव असल्यामुळे परत एक बुधवार सुट्टी येणार आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारीला बुधवारी आपलं पुढचं ज्ञानेश्वरीचं स्वामीजींचं प्रवचन होणार आहे. 24, 25, 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे. तरी इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी. आठवड्यातून एकदा त्यांचा नमस्काराचा वार आहे. त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावा. निवेदन संपलं.